नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता परवी तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. संविधानान दिल्ले हक्क आणि जबाबदारी सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळग्याकडेन पावचे असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ज्येष्ठ साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. वाघ वाठाराविशी सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विषय न्यायालयात आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. 22वो राज्य युवा महोत्सव 1 आनी 2 डिसेंबर मजगती पणजे कला अकादमीत जातलो. आता पुराय खबरो. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्ल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. अंदूचो विशय आमचे संविधान आमचो आत्मसन्मान हो आसा. मजगती संविधानान दिल्ले हक्क सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळगेकडेन पावचे, संविधानान दिल्ली जबाबदारी कितें, सरकारान कितें करचें आनी लोकांनी कितें करचें हाच्या म्हायती विशीं जागृताय करपाच्या हेतान भारतीय जनता पार्टीन आयज संविधान दिसाची कार्यावळ आयोजीत केला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला.
आयचो जो आशिल्लो कॉन्स्टिट्युशन आयच्या नवीन जनरेशना पर्यंत पावचे, संविधान दिल्ले हक्क हे सगळ्या पर्यंत पावचे आनी विशेष नवीन यंग जनरेशन जेका जेन जी म्हणटा हांकां कॉन्स्टिट्युशनाचे महत्व समजचे आनी तातूंत बरयल्ल्यो आपल्यो जबाबदारी कितें ह्योय समजपाच्यो. हेतूंत दोन गजाली आसा जेका आमी म्हणटा सरकारान कितें करचले आनी लोकांनी कितें करपाचे हे बी जे आसा पयली हक्क हे हक्क आनी न्याय हे दोनी कळप गरजेचे आसा.
पणजे इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभागरात आयोजित केल्या ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपाचे फुडारी के अन्नामलाय तशेंच भाजपाचे मंत्री, आमदार, कार्यकर्ते आनी हेर मानेस्त हाजर आशिल्ले. ह्या वेळार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुंग हांणी भाजपाचे सरकार सदांच संविधाना प्रमाण काम करता, प्रशासन हाताळता आनी जनतेक बरे सुशासन दिता अशें म्हणला.
40 करोड़ भारतीयों के लिए मार्गदर्शक भी है और 140 करोड़ भारतीय उसको सम्मान की दृष्टि से देखते हैं और भारतीय जनता पार्टी संविधान के प्रति वचनबद्ध है और संविधान पर देश चले उसके लिए काम.
इतले मजगती शिक्षण संचालनालयान दिल्ल्या निर्देशा प्रमाण आयज सकाळी 11 वरांचेर राज्यातल्या शाळांनी प्रियंबलाचे सामुहीक वाचन केले. सकाळी जावपी प्रार्थना सभे वेळार संविधानाची प्रस्तावना वाचप आनी ताचो अर्थ सांगप अश्यो कार्यावळी जाल्यो. भारतीय संविधान सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचचे म्हूण उलोवपा परिसंवाद, प्रश्नोत्तर, निबंध सर्ती, चित्रकला सर्ती असे उपक्रम वर्सभर घडोवन हाडचे असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी मागला. ज्येष्ठ साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 5 लाख रुपया आनी रुपया पदक अशें ह्या पुरस्काराचे स्वरूप आसा. पुरस्कार भेटोवपाचो सुवाळो कुवेंपू हांच्या जल्मदिसाक 29 डिसेंबराक कुप्पली शारांत जातलो. सैल हे गोंयचे नामनेचे कोंकणी लेखक आसा. तांणी आपल्या कादंबरींनी कोंकणी साहित्य गिरेस्त केला. तांणी भारतीय साहित्यांत व्हड योगदान दिलां. तांची एकमतान ह्या पुरस्कारा खातीर निवड जाली. सैल हे लश्करांत आशिल्ले. 1965 वर्सा तांणी भारत पाकिस्तान झुजांत वांटो घेतिल्लो. तांकां केंद्रीय साहित्य अकादमीचो पुरस्कार मेळ्ळा. तशेंच हावठण हे कादंबरी खातीर 2016 वर्सा तांकां प्रतिश्ठेचो सरस्वती सन्मान फावो जाला. वाघ वाठाराविशी सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विशय न्यायालयांत आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीन वाघ वाठाराविशी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. नेत्रावळी, खोतीगाव सयत भगवान महावीर अभयारण्य आणि भगवान महावीर पार्काचो आसपाव अहवालात आसा. पहिल्या पावंड्यार महादय अभयारण्याचो आसपाव तज्ज्ञ समितीन करूंक ना. तज्ज्ञ समितीन जो अहवाल दिला ताचो आमी आदर करपाक जाय. सरकार हाचेर विचार करतले अशी प्रतिक्रिया राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी उक्तायली. परयेचे आमदार देविया राणे हांणी लेगीत प्रतिक्रिया उक्तावपाक न्हयकार दिलो. मुखेलमंत्री आनी राना खात्याचे मंत्री ॲडवोकेट जनरलांकडेन उलोवप भुमिका स्पश्ट करतले अशें देविया राणे हांणी सांगले. तज्ज्ञ समितीन सर्वोच्च न्यायालयान अहवाल सादर केल्या उपरांत मंत्री आनी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाय हांणी नेत्रावळीच्या आसपावाक खर विरोध केला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायन निर्मित झिरो बल्ब हो कोंकणी सिनेमा आयज इफ्फीच्या गोवा विभागावरवी दाखयलो. 16 मिनटांचो कोंकणी भाषेतलो हो सिनेमा बायल मनशाची जीण, वारसा हक्क तशेंच जिणेच्या वेगवेगळ्या अणभवाचेर भाष्य करता अशी माहिती सिनेमाचे दिग्दर्शक सोहम भेंडे हांणी दिल्या. ह्या सिनेमाचे स्क्रीन प्ले सोहन भेंडे जाल्यार डीओपी सोहन भेंडे आनी ध्रुव भेंडे हांणी केला. जाल्यार सिनेमात अंजू कामत, तारका भेंडे, जुई मडगांवकर हांणी अभिनय केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेल्यो खबरो. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जाल्या. ह्या निमतान 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळात विंगड विंगड धर्मीक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला. ह्या कार्यावळीत 28 नोव्हेंबराक आशिया खंडातलो सगळ्यात व्हड 77 फुटी भगवान श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण जातले अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आणि नामनेचे उद्योजक श्रीनिवास देंपो हांणी दिल्या. हे खेरीज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तुकी पर्तगाळ मठाचो पोस्टर स्टॅम्पचे अनावरण तसेच केंद्रीय वित्त खात्यावतीन पर्तगाळ मठाचे चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचे अनावरण जातले अशी माहिती ताणी दिली. ह्या 7 दिसांच्या कार्यावळीक 10 ते 12 लाख भाविक हजर रावतले अशी माहिती ताणी दिल्या.
विशेष कार्यक्रम म्हणल्यार 28 तारखे 77 फूट ब्रॉन्झाचो राम मर्यादा पुरुषोत्तम त्या स्टॅच्यूचे हे लोकार्पण जाता. प्रधानमंत्री आसा बाब नरेंद्र मोदीजी तांच्यांनी कन्फर्म केल्ले आसा हे 28 तारखेक येता. जवळजवळ 14:45 ते पर्तगाळी पावता आनी हाज्या भायर कितलेशे सांस्कृतिक कार्यक्रम प्लॅन केल्ले आसा. धार्मीक सदां डेली विधी आसतल्यो, हवन होम हे सगळे जातले. तातून थोडी नावां हांव घेता. अनूप जरोटेचो कार्यक्रम फाल्यां आसा. 30 तारखेक शंकर महादेवान आपली भजन संध्या करतलो. 4 तारखेक मैथिली आनी 7 तारखेक महेश काळेचो प्रोग्राम. असो कितलेशे सांस्कृतिक कार्यक्रम आनी जवळजवळ बसपाची 10 ते 12 हजार लोकांक फेसिलिटी आसा.
ह्या कार्यावळीक राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नायक तशेंच हेर मानेस्त हाजीर रावतले. केंद्रीय आणि राज्य युवा व्यवहार मंत्रालया वतीन 22व्या राज्य युवा महोत्सवाचे 1 आणि 2 डिसेंबर मजगती पणजे कला अकादमीत आयोजन केला अशी माहिती खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या.
डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स अँड मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकारच्या माध्यमातल्या की युथ ऍक्टिव्हिटी दर वर्षाक चलता आणि स्टेट फेस्टिवल त्यानंतर नॅशनल युथ फेस्टिवल अशा प्रकारचा विषय दर वर्षाक असता आणि त्यामुळे 22वा स्टेट युथ फेस्टिवल हो 1 आणि 2 डिसेंबर कला अकादमी हंगा जाता. त्या संदर्भात युथ फेस्टिवल संदर्भात आम्ही सांगतास्तना गोय राज्याक आम्ही स्टेट युथ पॉलिसी दिली असा.
राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक समरसताय, भावपण आणि साहसाची भावना वाढवपाच्या हेतान ह्या महोत्सवाचे आयोजन केला. अनु राज्य युवा महोत्सव 3 घटकांनी जातलो. सांस्कृतिक ट्रॅक, इनोव्हेशन ट्रॅक आणि विकसित भारत चॅलेंज ट्रॅक. राज्य युवा महोत्सवात जैतिवंत झाल्या जैतिवंतांक 10 ते 12 जानेवारी 2026 मजगती जावपी राष्ट्रीय युवा महोत्सवात वाटो घेवपाक मेळटलो. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 33° सेल्सियस नोंद जाला जाल्यार उण्यात उणे तापमान 22° सेल्सियस नोंद जाला. फुडले कांय दीस राज्यात हवामान सुके उरपासयत सकाळच्या वेळार धुके पातळपाची शक्यताय खात्यान उक्तायला. उझबेकिस्तानाचो सगळ्यात तरणाटो बुद्धिबळ खेळगडो जाओ किर सिंदरोव हाणें फिडे संवसारीक वस्तादपण जिखले. हो खेळ गोंयात जालो. निमाण्या खेळांत ताणें चिनी ग्रँडमास्तर वै ही हाका हारायलो. एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन आणि आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागा खातीर कॉपी एडिटर पदा खातीर अर्ज मागयल्यात. कॉपी एडिटराची वट्ट 3 पदां आसात. ही नेमणूक 1 वर्सा खातीर आसतली. इत्सूक उमेदवारांनी aavedan.prasarbharti.org ह्या संकेतथळा वरवीं ऑनलायन अर्ज करचो. अर्ज करपाची निमणी तारीख 3 डिसेंबर आसा. आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्ल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. संविधानान दिल्ले हक्क आणि जबाबदारी सगळ्या मेरेन तसेच तरणाट्या पिळगे कडेन पावचे असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ज्येष्ठ साहित्यिक महाबळेश्वर सैल हांका कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. वाघवाटाराविशी सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विषय न्यायालयात आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.